93.5 Red FM पे
आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. पुण्यात चक्क दर रोज पाणी येतं. पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये अशी सोसायटी आणि अशी व्यक्ती आपल्याला सापडली कोरेगाव पार्कच्या साऊथ मेन रोडवरती केतकी पिंगे हिच्या सोसायटीमध्ये असं चाललंय. आणि इतरांसाठी मात्र एक दिवसाआडच पाणी आपल्याकडे येत आहे. पण ऍटलीस्ट 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या धरणांमध्ये तोपर्यंत पुरण्या इतकं पाणी आहे. त्यामुळे अजून कपात काही करणार नाहीये असं महापौरांनी विधान केलेलं आहे. पाण्याचा प्रॉब्लेम दरवर्षीच होतो आपल्याकडे आणि खूप मोठा प्रॉब्लेम होतो. दरवर्षी आपण काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण अशा आयडियाज काढतो आणि त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. खड्ड्यात गेलं पुणं रस्त्यांसाठी आपण करत आलोय कितीतरी वर्ष. आणि पुण्याची बिन पाण्याची हेही कॅम्पेन आपण बरेच वर्ष झालं करतोय. यावर्षी माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे आणि खूप कॉन्क्रीट कन्स्ट्रक्टिव्ह असं काहीतरी आहे. तुमच्यासाठी खूप जबरदस्त प्राईज आणायचा माझा एक प्लॅन आहे. त्यातनं पाणी वाचेल, त्याचं प्रबोधनही होईल आणि खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येईल पुण्याचा आपण एकत्र जर काम केलं तर. ते काय सगळे मी अजून होमवर्क माझा चालू आहे त्याच्यावरती. बरोबर वेळ आली की मी तुमच्याबरोबर ते सगळं शेअर करेलच. सो दॅट्स हॅपनिंग. त्याचबरोबर या विकेंडला या रविवारी संध्याकाळी 7 वाजता 13 तारखेला सीझन स्मॉल मगरपट्टला यायला विसरू नका. सत्व दी इनर स्ट्रेंथ नावाचा कार्यक्रम आपण करतोय. मधली सुट्टीची आरजी श्रुती हिनं एक भन्नाट आयडिया काढली की ऍसिड अटॅक विक्टिम्सला घेऊन आपण एक फॅशन शो रॅम्प वॉक करायचा. मराठी सेलिब्रिटीज सुद्धा त्यांच्याबरोबर असणार आहेत आणि एकंदरीतच त्यांच्या इनर स्ट्रेंथला आणि इनर ब्युटीला आपण सेलिब्रेट करूया. ते नुसतं वरवरचं जे सगळं आपल्याकडे इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या दिवशी होतं ते बाजूला ठेवून काहीतरी कॉन्क्रीट काहीतरी मीनिंगफुल आपण करूया. सीझन स्मॉल 7 वाजता या रविवारी. दॅट्स व्हॉट्स हॅपनिंग. आत्ता कमिंग अप इन जस्ट बिट रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर माझ्याबरोबर असतील आणि डिस्कशन आजचं आहे विजय माल्याबद्दलचं की काय नेमकं या माणसाचं रसायन आणि काय म्हणतो कायदा. सो दॅट्स व्हॉट्स कमिंग अप. पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.